स्तोत्रसंहिता अध्याय 32 ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत, ते आशीर्वादित आहेस. परमेश्वर ज्याच्या ठाई काही अपराध गणत नाही आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे. मी गप्प राहिलो तेव्हा पूर्ण दिवस माझ्या ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली, कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे. तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले आणि मी माझा अपराध लपवला नाही. मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस. याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करू. संकटे जेव्हा महापुरासारखे येतात तेव्हा ती तुझ्या भक्तापर्यंत नक्कीच जाणार नाहीत. तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटापासून वाचवशील. विजयाच्या गीताने तू मला वेढशील. परमेश्वर म्हणतो, मी तुला बोध करीन. ज्या मार्गाने तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन. म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस. ज्यांना काही समजत नाही त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे, नाहीतर ते तुमच्याजवळ येणार नाहीत. वाईट लोकास खूप दुःख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे. अहो न्यायी जन हो, परमेश्वराच्या ठाई आनंद व हर्ष करा. अहो सरळ जन हो, हर्षाने तुम्ही जल्लोष करा.